प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यो माशा है यो के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो प्यारो प्यारो नाम ये नटरो
आनंद उल चानुल खुशी उल चानुल चानुल खुशी उल चानुल
आनंद उल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो नाम ये नटरो नाम ये नटरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नटरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नाउल प्रभु यीशु नाना
प्रिय दोस्त लोडिट इत कार्यक्रम तुन केंजन वालेट सबई भावड़ू नानी सेला कनू प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तो नव सेवा इत कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनि माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन के जाना जरिया तल बेगुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष जरूर पुर्ची रहे माता हुए अनि माकुन आशा है कि इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो अयट हुए अनि इत कार्यक्रम तुन के जाना बात ते मिया मन ते बांगे भी विचार वायतंग हुई या फिर मीवा बांगे भी भिंती निवेदन हुए ते इमट माकुन अपनो चिट्ठी ते जरूर रह किट अमट मी नल परमेश्वर दाउन से भिंती की कम बोल मीवा सब मुसीबत तुन भी हटे क्या नोल अने अमट मी वंग चिट्ठी ना आशा क्या तलम प्यारो भाईट अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार यम उन्हें इमट सब इत कार्यक्रम तबारे ते भी अपनो संग वालेडुन भी जरूर बतेगी किट इद्दे मावोल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवांद ते वड़ट भाईडिट अनि सिलकनिट अम्मट अपनो नेटैद बाइबल अध्ययनता कार्यक्रम तुन शुरू क्या मुन्ने परमेश्वर दाउन से बिंती कम प्रिय दोस्त लुड़ित इमर बिना संग ने प्रभु ईसुन से सचो मन तल इहुन बिंती किसी से कमाई तुड़ित प्रभु जी अमर सब उन्दे बार फिर नी करूं वाई तुड़म उन्दे अमर ने कुन मन तल धन्यवाद सिया तुड़म की इमामा कुन अब तक खूब बरकत सी तो नी अहू ने इम सब तुन बरकत सीम इतनी वा मा परो दयाता नजर आन इव सब मंदिन लाई भी अमर नी कुन मन तल खूब धन्यवाद सिया तुड़म प्यारो प्रभु नी इमा मावा जिंदगी ते उन्दी ओंडे दिया जोड़े किसी सीती ओंडे वायन वाले सब दुख तकलीफ अन्य मुसीबत तल भी बचे किसी इरतो नी प्रभु जी मानी से बिंतियान की इत बखत ते बाइबल अध्ययन क्या ले मावा सहायता की प्रभु जी यर सब केंजन वाले लुन भी इतल समस्यम की निवा पवित्र वचन तुन केंचिकुन यल भी निकुन अपनो आत्मा ते माने किसी सके मायनोड ओंडे यल सब भाईडा अनि सेलक न नड्डुम ते बोले बीमार हुई या फिर वोड बांगे भी परेशानी ते होए ते इमा वोडुन पुरो रीति ताल चोको किम ओंडे वोड़ा सब मुसीबत तुन भी हटी किम इद्दम अवनी से बिंती अनि अर्दासान धन्यवाद प्रभु नी इमा मावा बिंती तुन किंस्ती प्रभु जी अमर निकुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के एद बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्यारो भाईडी चनी से लखनिट नैन नमट अपनो कार्यक्रम ते पुरानो नियम तल भजन संहिता तक किताब ते 28-29-30 पाठ ना अध्ययन की कम इमट सब युवचन नू पड़ा ध्यान तल खींजट परमेश्वर दाऊ म्यो जीवते आनंद खुशी और मन ते पुरो शांति सियानुल प्रिय दोस्त लोड़ीट नयो नियम ते पत्रस ना पहलो चिट्ठी ता किताब ते अदना संयुग पाठ ता नालुंग वचन ते इहुन लिखे माथाई अने अपोल पड़ोल महतन वाले यानी की मसियाल उजागर आयनुल तमे कुन बड़ाई तमु कोट पुटसी दाल अदना चमक बपोड़े बिगुड़ल मायो इहुन जुआंक नीट सियानोड़ा अधीन तिमंट इग्गा भजन शुरू आईता है प्रभु नावोल महतन वाले आंदोल इमट बसु अधिकारता लिहुन इंजी रहे मात तोड़ी कि नावोल महतन वाले बड़ंग द्वेसोड़ी सप्ता लाई आंद हल्ले हरेक मानवाल इहुन हलिंज सके माइल इत अधिकार सिरप वोड़ुन पुटता है बोड़ मसियाल ईसुन माने क्या तोड़ाई बोले तो माकुन महतन वाले आंदोल बोल अपनो भिंडन लाई अपनो परान तुन सीतो लाई क्रूस ता परो इगा परमेश्वर और मानवाना आत्मा ता नड्डुम ते बेने बिदिवाल है ले प्रभु ना बोल महतन वाले आंदोल यौना ना बयान ता अदमादी तुन जरा सो ख्याल क्यों ईशु इतुल जीवन ता साड़ी अन्ना आंदन बोल ना करो वाई तो लई वोन बपोड़ करुवलानल उंड बोल ना परो विश्वास क्या तोल बोल भी येर वडकना लल्ले मुन्ने दाऊद राजा अपनो भजन ते इहुन इंतो लई बोल याने प्रभु ना कुन चम्मे के मदन वाले येत करुम वो सिकुन नाई पी नयो जिंदगी तक काम क्या तो लई भेंडाल पड़ा धार ते पोंगन वाले ये तल वरिता तंग है आहु ने अब उन्दी जगह ते जमा अतल वाले ये तुन पसंदल के वो बेगपत दिंग ये रुणतंग है अगा भिंडल ये रलुनल इस मां दिंग माओ बारे ते भी सच्चो अंदू माकुन भी आराम किया ना पसंद वाईता है एक दाऊद राजल आत्मा ता आराम ता राज तुन पुंजी मत तोल प्यारो भैडी टनी सेलकनिट सिरप परमेश्वर ही आंदोल बोल भरोसा तलायोक आंदोल दाऊद राजल इगा आत्मा ता गहरो ते इहुन इंजी रहे मातो लई प्रभु अन्नानी वाही ध्यान क्या तोना दाऊद राजल मुन्ने इन तो लई की ये नावल परमेश्वर थी अन्नानी पर रोही भरोसा की तोना नाकुन लज मिनी माया सी की नौड़ बैरिड ना पर रो मैया नाल चाहिए बड़ंगे मठ बप्पोड़े इतल हालत ते अर्तोड़ी मे कुन लागसी रहे माता होई कि म्यूड बैरिड मी परो मई से रहे मातोड़ी आज बखत ते बड़ंग मीवा जीवातल भी इतले प्रार्थना परोवाता है प्रभु नाकुन अपनो सर्री बतेकी नाकुन अपनो सच्चो सर्री बतेकी मानवन सामनो सिर्फ रंडी सर्री मंजियन तंगई पहलो सर्रियान परमेश्वर ता सच्चो सर्री और दूसरो अपनो आप ता सर्री परमेश्वर अपनो इच्छा मा परो अल्लाद के बोल छाटे क्या ना आजादी सुविधा और अधिकार इस सामनो प्रभु मा लाई अपनो ही छोड़े किसी सीतो लाई यदि परमेश्वर मी बोल गुरु आसिदान बोल ते बड़ंग मान दिया याल मगर सच्चाई तो इदान की बोल मेको शिक्षा सीता के मन तो लाई बड़ंगी मठ वो नंग शिक्षा नुंग पुतोड़ी बात अल कृपान परमेश्वरता की वोल माकुन शिक्षा स्यान लाई अपनो समय उंडे कोशिश क्या तो लाई परमेश्वर गमा लाई लई सुंग अचंबो काम किसी रहमत तो लाई दाऊद इग परमेश्वर ता सामनो अपनो पापी आया ना मांदी तुन माने किसी रहमत तो लाई बोल याना दाऊद राजल अपनो सब पाप नु भी माने किसी रहमत तो लाई जो बोल अपनो जवानी ता जोस्ते किसी मत थोल इद सब परमेश्वर ता नजर ते बुरो काम मंचीता बोल परमेश्वर तुन दया तलक सी रहमत तो लाई कि वो नंग अव सब पाप का माफी आसी अन्नी प्रभु भलो अनि सच्चो आंदोल इंगी बोल पापीडून अपनो सच्चो सर रिबते क्या तो लाई बोल नम्र मानवान धर्म ता सर्री ती ताकसुता तोल बोल याने प्रभु जी दाऊद राजन अपनो सर्री ता शिक्षा स्या तो लाई प्रभु अपनो नाम तलाई नवा गुना तुन माफ की नवा गुना पड़ भारी आन अमट बोन से अपनो नाम तलाई हले बल्कि मसेल ईसु ना नाम तलाई गुना ता माफी तलह का कोम माई पी बांगे भी इहुन लायोक आय ना मांदी हिले कि अमट माफी तले का ना दावा की कम परमेश्वर दाऊद ता गुना तुन माफ की तुल इन मांदी तुन अमट पड़ा अच्छा तल पुंतुणम इसराइल देश ता जाति ता बारे ते परमेश्वर यिर्मिया भक्ता ना जरिया तल उन टोडी तल इसराइल देश ता लाई इत खबर रोची मत तुल क्या ना वड़ा गुना तुन माफ किसी सीखा अन्ना वोड़ंग पाप नु ख्याल की का प्रभु अपनो भक्ता लोड़ा जरिया तल उन्हें रास्तुन बते क्या तो ले प्रभु वोड़ून अपनो वायदा ता शिक्षा स्या तो ले प्यारो भैरी टनी सिलकनित बप्पोड़ा मठ प्रभु ना संग संग ताकि लक्षी अंतोलम असमय ते इवन आय तहाई किमा कुन सवाल क्या ना जरो थलरो अमट बस वो न कई कने अपनो कई दून शिष्य कुन मुन्ने बड़े माता के अंतोड़म अधघड़ी ते सवाल ना जरो ताई ताई उंड ना ही जवाब ता परमेश्वर ता नजर ते दाऊद राजल पड़ुल पापी मत तोल मगर किस्सा ते दाऊद राजल अपनो धर्मी आय न बारे ते वहची रहे मत तोल मियो बारे ते अमट बांगे हलनी जी सके मायो मगर अमट अपनो आप ता बारे ते इंज सके माई तोड़म कि अमट पूरो रीति तल धर्मी आंदम प्यारो भैडित पवित्र बाइबल नयो नियम ता किताब पहलो क्रुंतुस अदेना उन्दे पार्ता 30 वचन ते इहुन लिखे माता ही वोल मिकुन ईसु मसीह ने जोड़े किसे सीतोल वोल अपलो थिनल बुद्धि अनि धर्म अनि पवित्रता अनि छुटकारा आतुल तेन हिनल बहुन लिखे माता अगर बोले घमंड क्या आई तोल ते सिर्फ प्रभु निनल घमंड की विल भजन 27 इत भी उन्दी प्रार्थना इत उन्दी पड़ा आत्मा दा किस्सा आंध प्रभु नवा वेड़ची आंदुल बोल पवित्र परमेश्वर है बोले आंदुल जो नाकुन अपनो वचन ता वेड़ची तल सर्री वहता के मन तो ले थोड़ो समय तबात ते उन्दे दूसरो किस्सा ते वेसुड़ी वरन वाले दाऊद राजल इहुन इन तोले नीवा वचन नवा कालक न लाई टौड़ी आणि सरितलाई वेडचियान प्रे केंजन वाले दोस्ता लोलीट दाऊद राजाला अपन भजन ते इहोन इंतो लई ये नावल परमेश्वर ती अन्ना निको निके का ये नवा चट्टान नवा केंची कौक नुंग मेनी हलेगी की इहोन मेनी आयमा काई की नीवा चम्मे के मैदान से अन्ना कबर ते अर्तोड़ ले का आसीदा का बोड़ वातल ते चले माई तोड़ाई बप्पोड़ा ननीवा बिंती की का और नीवा पवित्र जगता रोपाड़ा खोली ता खाक अपनो कैकनू ताह का आपी नवा किल्पे मायना मांदीनू केंची येत की और दुष्ट अनिबुरो काम क्यान वालेड संग ने नाकुन मिनी अरिमा बोड़ अपनो पड़ोसीड़ा संग ने मांदिंग तो मेल मिलाप बनकी तोड़ मगर जीवत बुराई इर्री तोड़ वड़ा काम न बोड़ा ओंडे करनी ता बुराई ता लेका ओड़ संग ने व्यवहार किम उड़ कई के न काम ता लेका ओड़न बदला सिम उड़ काम के न बदला ओड़न सिम उड़ परमेश्वर ता काम के न परो ओंडे बोड़ा कई द काम के न परो ध्यानल के ओड़ इ दिन लाई बोल ओड़न सजस्या नोल ओंडे फिर हले तान नल परमेश्वर धन्य अंदुल बाड़ी की बोल नवा किल पे मायना किंस तो लई परमेश्वर नवा ताकत उंडे नवा ढाल अंदुल वोन पर वो भरोसा इरन से नवा मन तुम सहायता पुटता है इदिन लई नवा जीवा तुन खुशान उंडे अन्ना वेसोड़ी वारसी वारसिकोन उन्हें धन्यवाद की का परमेश्वर वोड़ो ताकत आंदुल वो अपनो सेवक तलाई छुटकारा तुलपक को किला आंदुल ये नावल परमेश्वर ती अपनो प्रजाता छुटकारा किम उंडे अपनो निजी हिस्सा वाले लोगोड़ बरकसीम उंडे वोड़ महत्तन वाले अनि हमेशा वोड़ समले किसी रखी ये नावल परमेश्वर तोड़ मरकनिट प्रभु न इंगी परमेश्वर ही बड़ाई किमट परमेश्वर तमहिमा अनि शक्ति तुन बेहट परमेश्वर ता नाम ता भक्ति किमट पवित्रता ते शोभा दिसुचिकुन परमेश्वर ता भक्ति किम परमेश्वर ता लिंग बादुट पर रो केंजन इपी वाईताई शक्ति वाले ईश्वर गर्जमाई तो लई परमेश्वर घनगोर बादुडे मन तो लई प्यारो भाईडी तेनी सिलकनी परमेश्वर ता सच्चो वचन मा कोनी हुन बते कहता है परमेश्वर ता लिंग शक्ति वाले अंत प्रभु न लिंग पड़ा अंत परमेश्वर ता लिंग देवदार ता मड़क नु उरुची वाटी ताई परमेश्वर लबरून तंग देवदार ना मड़क नु भी उरुची वाटी ताई बोल अवेन पयत लेका अनि लबलून ओंडे सिरियों तुन डंगोडा पयत लेका उछले गया ताई परमेश्वर तलेंग किस तंग लपट नु चिरे गया ताई परमेश्वर तलेंग डंगोडून हले किसी से आताई परमेश्वर कादेश ता डंगोडून भी कपे गया तो लई परमेश्वर तलेंग तल हरनिंग गावन आसी अंत है उन्हें डंगुडे मड़क न आकिंग झड़े माया लाक्षी अंत है उन्हें प्रभु न मंदिर ते सब लोगों धन्यवाद ही धन्यवाद वनकता के मंतुड़ ये ता तूफान ता बखत ते ये परमेश्वर अगा मंतुड़ उन्हें परमेश्वर हमेशा तलाई राजाल आसी कुन उच्ची मंतुड़ परमेश्वर अपनो प्रजा तोन शक्ति से अनुल उंडे परमेश्वर अपनो प्रजा तोड़ लुगोड़ शक्ति तबरकत से अनुल ये नावल परमेश्वर ती अन्ना नीवा ही भक्ति की खा बाड़ी की इमा ना कुन विंच कुन टंटोनी उन्हें नावल बैरडू ना परो आनंदल माने क्या से भी ये नावल परमेश्वर दाउनी अन्ना नीवा ही बिंती की तन उंडे इमा नाकुन चोको गीतोनी ये नावल प्रभुनी इमा नावा परांतुन नास आयन इपिटल टंटोनी इमा नाकुन पिसुची इर्तोनी उंडे कबरते अरन इपिटल बचे गीतोनी ये प्रभु नोड भक्तालोडिट वोना भजन वारट उंडे बेना पवित्र नाम तल वोना ख्याल गीतोड़म उना धन्यवाद किमट बाड़ी की उना गुस्सा तो घड़ी मेटा आईता है पर वो न खुशियाली ಜಿನ್ಗಿ ಮೇಟ ಆಯ್ತಾಯಿ ಬಲ್ಲವು ಈ ನುಲ್ಪೇನೆ ಅಡಿ ತೊಡಿಟ್ ಪರ ಸಕಾಳೆ ಖುಷಿ ಆಯಲ್ ಅನ್ನಾ ತೋಪನು ಚೇನ್ ಮಂದಾನ ಘಡಿತೆ ಇವನ್ ಇಂಜಿ ಮತ್ತೋನ ಕೇನ್ನ ಬಪ್ಪೋಡೆ ಹಲ್ ಟಲೆಮಾಯ್ಕಾ ಏನ ಅವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಅಪ್ನು ಖುಷಿ ತಾಲ್ ಇಮನ್ನಾವ ಮಟ್ಟಾ ತುನ್ ಪಕ್ಕು ಅನಿ ಉಂದ ಜಗ ಕಿಸಿ ಮತ್ತೋನಿ ಬಪ್ಪೊಳಿ ಮಾಪುನು ಟುಡ್ಡಿ ತುನ್ ಮಲುಚ್ಚಿ ಎತ್ತಿ ಅದ್ ಬಖತ್ತೆ ಅನ್ನ ಘಬರೆ ಮಾಸಿಯತ್ತನ್ ಏ ನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಅನ್ನ ನೀಕುನ್ ಕೇಯಿತನ್ ಅಂಡೆ ಪ್ರಭುನ್ ಸೆ ಗಿಡ್ಗಡೆ ಮಾಸಿಕೋನ್ ಇಹುನ್ ಬಿಂತಿಗೀತನ್ ಕಿ ಬಪ್ಪೊಳನ್ನ ಕಬರತ್ತೆ ಚಲೆ ಮಾಯ್ಕ ಆಪಿನವ ನತ್ತುಡ್ತಲ್ ಬಳಂಗ್ ಫಾಯ್ದಾ ಆಯಲ್ ಬಳಂಗ್ ತೋಡಿ ನೀವ ಧನ್ಯವಾದ ಕಿಸಿ ಸಕೆಮಾಯ್ತಾಯಿ ಬಳಂಗ ನೀವ ಸಚ್ಚಾಯಿತ ಪ್ರಚಾರ ಕಿಸಿ ಸಕೆಮಾಯ್ತಾಯಿ ಏ ನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಗೇಂಜ ನಾ ಪಾರೋ ದಯಾ ಕಿಂ ಏ ನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಇಮ್ಮ ನವೋಲ್ ಸಾಯತ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಆಂದಿ ಇಮ್ಮ ನಾಲೈ ಕಿಲ್ಪೆ ಮಾಯನ ಮಾಂದಿತುನ್ ಎಂದನ್ ತಲ್ ಬದಲೆ ಕಿಸಿ ಸಿತಿ ಇಮ್ಮ ನವ ಟಾಡ್ತುನ್ ರಚಿಕುನ್ ನವ ನನ್ನಡಿ ಅನಂತ ಪಟುಗ ದೊತ್ತೋನಿ ಆಪಿನವ ಆತ್ಮ ನೀವ ಭಜನ್ ವಾರ್ತಾಕೆ ಮನ್ನಿ ಒಂಡೆ ಬಪ್ಪುಳ ಚಮ್ಮೆಕೆ ಮೆನಿಮನ್ ಮಕಾಯಿ ಏ ನಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ತಿ ಅನ್ನ ಹಮೇಶ ನೀವ ಧನ್ಯವಾದ ಗೀತಾಗೆ ಮಂತ್ಕ ಪ್ಯಾರು ಭೈರಿಟ್ ಈಗ ದೌತ್ ರಾಜಲ್ ಅಪನು ಭಜಂತೆ ಇಹೋನ್ ಇಂತೋಲೈ ಓಲಿಯಾನೆ ಪ್ರಭು ನಾವೋಲ್ ಚುಟ್ಕಾರಾ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಅಂದೋಲ್ ಎ ದೌ ನಲ್ಲಾಯಿ ಪ್ರೇಮಾನ್ ಬಾಡಿಕಿ ಇದ್ದೆ ಪ್ರೇಮ್ನ ಲಾಯಿ ಛುಟ್ಕಾರತ ಇಂತಜಾಮ್ ಕೀತೋಲೈ ಎ ಛುಟ್ಕಾರ ಬೇಷಕ್ ಮಾಲೈ ಸಿರಬ್ ಮಸಿಯಲ್ ಇಸು ನೈ ಈಗ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ನಯೋ ನಿಯಮತೆ ಯೌನನ ಬಯಾನ್ ಪಡೋಡ ಕಿತಾಬ್ತೆ ಅದನ್ನು ಮೂನ್ ಪಾಡ್ತ ಸೋಲವ ಚಂತೆ ಇಹುನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಬಾಡಿಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದುನಿಯಾ ತೋನಿ ಹುನ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ತುಲ್ ಕಿ ತನ್ವಲ್ ವರೋಲ್ ಮರಿ ಜೀತುಲ್ ಕಿ ಬೋಲ್ ಒನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ ಕ್ಯಾ ತುಲ್ ನಾ ಸೆಲೆಯೋಲ್ ಪರ ಹಮೇಶ್ವರ ಗೋಸ್ ಪಿಸನುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತನ್ವಲ್ ಮರೇನ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ದೋಸಿ ಠೇರ ಕ್ಯಾಲ ಹೆಲೆ ಪರ್ ಪಿಸು ತಾಲೆ ರೋಚಿಸಿ ತುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದುನಿಯಾ ತುನಿ ಹುನ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ತುಲ್ ಕಿ ವೋಲ್ ದುನಿಯಾ ತುನ್ ಪಾಪ್ತೆ ಮುಕ್ತಿ ಹಲ್ಕಿ ಸೇವೋಲ್ ಬಲ್ಕಿ ಓಲ್ ಅಪ್ನ ವರೋಲ್ ಮರ್ರೇನ್ ಸಿಜಿಸಿತ್ತುಲ್ ಚುಟ್ಕಾರಾತ್ ಲೈ ಓಲೆ ಪಾಪಿಡೋಲ್ ಚುಟ್ಕಾರ ಮತ್ತೋಲ್ ಮಾಕುನ್ ಓನ್ ಕರೋಮ್ ಇದ್ದೆ ಆಧಾರ್ ಪರ ವಾಯನ ಜರೂರಿಯನ್ ಇದ್ ಚುಟ್ಕಾರಾತ್ ಲೈ ಒಂದಿ ಸರ್ತಾಂದ್ ಪತ್ರಸ್ ಇದ್ ಮಾಂದಿತೋನ್ ಇಹುನ್ ಬತಕಿತ್ತೋಲೈ ಬೋಲೆ ದೂಸ್ರೋ ಮಾನವನ ಜರಿಯತಲ್ ಚುಟ್ಕಾರ ಇಲ್ಲೆ ಬಾಡಿಕಿ ಬಾದುಡ ನೀಚೋ ಮಾನವಲೋಡನ್ ಒಂಡೆ ಬೆನೆ ದೂಸ್ರೋ ಪಳೋಲ್ ಅಲ್ಪುಟ್ಟು ಬದನ ಜರಿಯತಲ್ ಅಮ್ಮಟ್ ಬಚೆಮಾಸಿ ಸಕೆಮಾಯ್ಕೋ ಮುನ್ನೆ ದೌದ್ ರಾಜಲ್ ಅಪನ ಭಜಂತೆ ಇಹುನ್ ಬತೆಗೆ ಅತ್ತೋಲೈ ಕಿ ಮಸಿಯಲ್ ಈಶು ಒನ ಜಿನ್ಗಿ ತೋಲ್ ತಾಕತ್ ಅನಿ ಒನ ಜಿನ್ಗಿ ತೋಲ್ ಕೀಪನ್ ವಾಲೆ ಅಂದುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾಕು ನಾಹಿ ಸಿರಪ್ ಜಿನ್ಗಿ ಸ್ಯಾತೋಲೈ ಬಲ್ಕಿ ಉಲ್ ಮಾಕೋನೆ ದುನಿಯಾತ ಜಿಂದಗಿ ತಲೈ ಸಜೆ ಬಿ ಕ್ಯಾತೋಲೈ ಬಳಂಗ್ ಓಲ್ ಮೀವ ಜಿಂದಗಿ ತೋಲ್ ವೇಡ್ ಚಿವನೆ ಮಾಸಿ ಅಂತೋಲೈ ಉಲ್ಮಿ ಸೆ ಪ್ರೇಮ್ ಕೆ ಅತ್ತೋಲೈ ಅನೆ ಮೀಕುನ್ ಹಮೇಶ ಶಕ್ತಿ ಸೀತಾಕೆ ಮಂತೋಲೈ ಬಳಂಗ್ ಓಲ್ ಮೀವ ವೇಡ್ಚಿ ಅಂದುಲ್ ಬಳಂಗ್ ಓಲ್ ಮೀವ ತಾಕತ್ ಅಂದುಲ್ ಅನೈತ್ ಮಾಂದಿ ಕರಿತಾತೋನ ಕಿ ಯದಿ ಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ವರಿತಾ ತುಡಿರ್ತೆ ಫಿರ್ ಬೋಲೆ ಇನ್ಸಾನ್ ತುನ್ ವರಿತಾನ ಜರೋ ಥೈಲೆ ದೌದ್ ರಾಜಲ್ ಮಲ್ಸಿಕುನ್ ಅಪನು ಜಿಂದಗಿ ತಾ ಅದ್ ಮುಸಿಬತ್ತ ಬಖತ್ತೆ ವಿಚಾರ ಕಿಸಿ ರೈಮಾಸಿತ್ತೋಲ್ ಕಿ ಬಪ್ಪುಳು ಓಲ್ ಪಳ ಭಾರಿ ಮುಸಿಬತ್ತೆ ಘೆರೆಮಾಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಒಳ ಚುಡ್ಡೋಲೆ ಛವ್ವ ಡಂಗುಡೆ ಅಪನು ಭೇಂಡಲ್ಕನು ಮೆಹಂದುಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಪುಲ್ಲಿ ಅನಿ ಡಂಗುಣ ಜಾನವಾಕ್ನ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಫಸೆ ಮಾಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಇದು ಮುಸಿಬತ್ ಒಳುಲ್ ಸಾಧಾರಣ ಮಾನವನ ಜಿಂದಗಿತೆ ಹಲ್ವಾಸಿ ಸಖಿಮಾನಲ್ ಅದ್ಗಳಿತೆ ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದೌದ್ ರಾಜನ ಮದತ್ ಕೀತೋಲ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ನಯೋ ನಿಯಮತೆ ಇಹುನ್ ಲೇಖೆ ಮಾತಾಯಿ ಹೋಸಿಯಾರ ನಿಜಾಗೊ ಮಂಟ್ ಮೀ ದುಸ್ಮನ್ ಸೈತಾನ್ ಡಗರ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪುಲ್ಲಿತ ಲೇಖ ವಲಿಸಿ ಪಿಡ್ಕಿತೋಲ್ ಕಿ ಬೋನ್ ಸರುಚಿ ತೆಂಜಿ ಎತ್ಕ ವಿಶ್ವಾಸ್ತೆ ಪಕ್ಕು ಮಂಜಿ ಉನ್ನ ಸಾಮ್ನು ಕೆಮ್ಟ್ ಬಾಡಿಕಿ ಪುತ್ತೋಡಿ ಕಿ ವಿಶ್ವಾಸ್ತೆ ಮೀ ಸಂಗ್ ವಾಲೆಳ್ ಬಿಸಾರೋ ದುನಿಯಾತೆ ಇಹುನ್ ದುಃಖ ತಾತ್ತ ತೋಳ್ प्यारो भाईडिट आणि सिलकनिट इत कार्यक्रम तुने गई खतम क्या नमून नियामट प्रभु से बिनती की कम मौल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमट सब उन्दे बार फिर ईसु मसीह ना नाम ते निकरू वाई तोड़म उन्डे अमन निकुन जीवा तल धन्यवाद से आतोलम की इमामा कुन अबे तक अच्छा वालो इरतो नी उन्डे पिजड़ा दियंग ने भी चौको वालो इरती ईव सब मांदिन लाई भी अमन निकुन धन्यवाद से आतोलम प्यारो प्रभु नी अनि वायन वाले सब दुख तकलीफ अनि मुसीबत तल भी बचे किसी इरतो नी प्रभु जी इत समय ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता की थी इत दिन लाई भी अमरनी कुन जीवताल धन्यवाद स्यातुलम प्रभु जी यड़ सब केंजन वाले भाईड़ा अनि सेलक न नड्डुम ते बोले बीमार हुए या फिर वोड बांगे भी परेशानी ते हुए ते इमा वोड़ पुरु रीति तल चौको खीम अनि वोड़ा सारो परेशानी तभी समाधान किम बड़े की इमा चंगो कहन वाले परमेश्वर ती आंदी नी लाई बांगे भी काम कठिन नहीं ले सिर्फ माओ विश्वास निपर रोही मजबूत आयना चाहिए इमा राजा नोल राजा लन प्रभु नोल प्रभु आंदी नी समय से दुनिया ते बोले हिले प्यारु प्रभु नी अमर निकुन सब आंदी लाई धन्यवाद सिया तोड़म इंगा अमट बड़ंग तले का कोम मा तले कन मुन्ने इमा पुंदा तुनी की माकुन बड़ंग बड़ंग चीज कना जरूरत थी अमर निकुन सब आंदी लाई धन्यवाद सीता के इत बिंदी तुन ईसु मसीह ना नाम ते तले की तुना आमीन
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केजते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंजी एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9 7 7 8 0 3 9 9 3 मावा ईमेल पता है gundi@radio882.com